आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना. ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ सुखदेव थोरात यांना यंदाचा समता पुरस्कार जाहीर. आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव 5-260 घोषित. भारताच्या दिवसअखेर 2-27 धावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्तानं हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
विवाह पंचमीच्या मुहूर्तावर झालेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त देशभरातून हजारो भाविक अयोध्या नगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत होता. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. प्रधानमंत्र्यांनी सप्त मंदिर, शेषावतार मंदिर तसंच अन्नपूर्णा देवीच्या मंदिराला भेट दिली तसंच रामलल्लाच्या गर्भगृहात पूजा केली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण झालं. उगवता सूर्य आणि कोविदार वृक्षासह ओमची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज 10 फूट उंच 20 फूट लांब असून श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक मानला जात आहे.
धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणीवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश आज राममय झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्र्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसंच अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, इतर मान्यवर आणि शेकडो भाविक उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. यावेळी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश सिंग झेंडा उपस्थित होते. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचंही आज उद्घाटन केलं तसंच श्रीमद्भगवद्गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथं पूजा केली. गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त यावर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. नवीन कामगार कायद्यांमुळे 77 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत 1.3% घट होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 21 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळे संघटित कामगारांचं प्रमाण किमान 15% वाढून सुमारे 75% जाईल. आज घडीला हे प्रमाण 60.4% असल्याचा अंदाज आहे. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे 44 कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास 31 कोटी कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांना मिळणारं सामाजिक सुरक्षा कवच पुढच्या 2-3 वर्षांमध्ये 80-85% कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज आहे. राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यानंतर पीठानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या 242 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये 57 संस्थांमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी दिली. त्यावर या प्रकरणाच्या निकालावरच हे अतिरिक्त आरक्षण अवलंबून असेल अशी तोंडी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती आणि अकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. शहरी जीवनमान बदलण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट आराखडा आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा विश्वास आणि मतांची ताकद आवश्यक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. धारणी इथंही मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा समता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉ सुखदेव थोरात यांना देण्यात येणार आहे. महात्मा फुले यांची 135वी पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त येत्या शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आज पत्रकार परिषदेत दिली. 56वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये आज कलाकार आणि सिनेप्रेमींनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज इफ्फीमध्ये द लास्ट व्हायकिंग, माय फादर्स शॅडो, ब्लॅक रॅबिट, व्हाईट रॅबिट हे चित्रपट भारतात पहिल्यांदा प्रदर्शित झाले. महोत्सवाच्या जागतिक विभागात ट्रान्सपरंट लँड्स या रशियन चित्रपटाचं प्रदर्शन झालं. साईनाथ उकसाईकर यांनी दिग्दर्शित केलेला माय डॅड इन्व्हेंटेड द वडापाव हा लघुपट आज इफ्फीत दाखवण्यात आला. याशिवाय विविध विभागांमध्ये अनेक चित्रपट आज इफ्फीत दाखवले जात आहेत. नवी दिल्लीत संविधान भवनाच्या केंद्रीय सभागृहात उद्या संविधान दिनाचा कार्यक्रम होणार आहे. भारताने 1949 याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतील. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाईल. तसंच संविधानाच्या 9 विविध भारतीय भाषांमधल्या प्रतींचं आणि एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशन होईल. संविधान दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होणार असून 26/11 मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांचं स्मरण करण्यात येईल. परभणीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात घर घर संविधान हा कार्यक्रम उद्या आयोजित केला आहे. गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ आज संपला तेव्हा भारताच्या 2-27 झाल्या होत्या. सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेले साई सुदर्शन 2 आणि कुलदीप यादव 4 खेळत होते. याआधी दक्षिण आफ्रिकेने 5-260 डाव घोषित केला होता. त्यामुळे आता सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 549 आव्हान आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 489 तर भारतानं 201 केल्या होत्या. कोलकात्यात इडन गार्डन इथं झालेला पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात NPS अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच UPS स्वीकारण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. यासाठी त्यांना CRA यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल किंवा प्रत्यक्ष अर्ज स्थानिक नोडल कार्यालयात जमा करता येईल. यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या 21 3.6 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी देशभरात झाली आहे. सुमारे 73 हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. 19 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरडधान्याची तर 76 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली असल्याचं कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. हवामान. येत्या 2 राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना. ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉ सुखदेव थोरात यांना यंदाचा समता पुरस्कार जाहीर. आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव 5-260 घोषित. भारताच्या दिवसअखेर 2-27. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.